नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियानाचा शुभारंभ. विकसित भारतासाठी कृषीचा विकास आवश्यक, पंतप्रधानांचं प्रतिपादन. राज्यात 4,500 गावांमध्ये विकसित कृषी संकल्प अभियान राबवणार. कृषी विद्यापीठांनी उत्पन्न वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात 1,64,875 कोटींची विक्रमी परकीय गुंतवणूक. 12 जूनपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार, हवामान विभागाची माहिती. आणि 26व्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत बीडच्या अविनाश साबळेला सुवर्ण पदक. आता सविस्तर बातम्या. देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियानाचा शुभारंभ काल ओडिशामध्ये केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते झाला. आजचा दिवस ऐतिहासिक असून शास्त्रज्ञ त्यांच्या प्रयोगशाळांमधून बाहेर पडून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत आणि आपल्या नव्या संशोधन आणि कृषीविषयक घडामोडींची माहिती त्यांना देत आहेत, असं चौहान यांनी सांगितलं. दरम्यान विकसित कृषी संकल्प अभियानासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला. भारताला विकसित देश बनवण्यासाठी सुरुवातीला कृषी क्षेत्राला विकसित करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी आणि कृषी अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार काम करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. या अभियानाबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले,
विकसित कृषी संकल्प अभियान अपने आप में यह एक अनोखी पहल है. आने वाले 12 से 15 दिन तक देश के वैज्ञानिकों की, एक्सपर्ट्स की, अधिकारियों की और प्रगतिशील किसानों की 2000 से अधिक टोलियां गांव-गांव जा रही हैं. मैं देश के सभी किसानों को इस महाअभियान के लिए और कृषि के उज्ज्वल भविष्य के लिए बहुत बहुत शुभकामनाएं.
विकसित कृषी संकल्प अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. या अभियानाच्या माध्यमातून राज्यातल्या शेतकऱ्यांना खरीप पिकाच्या नियोजनासाठी अचूक मार्गदर्शन मिळेल. शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान आत्मसात करण्याची सुवर्णसंधी यानिमित्तानं लाभत असून त्यांना शाश्वत उत्पादन घेता येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी अभियानाच्या चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यावेळी उपस्थित होत्या. राज्यात हे अभियान कृषी विभाग आणि 50 कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून 4,500 गावांमध्ये राबवलं जाणार आहे. धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं विकसित कृषी संकल्प अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. शेतकऱ्यांना खरीप पिकांची लागवड करताना घ्यावयाची काळजी, बीज प्रक्रिया तसंच कीड आणि रोग नियंत्रण, जनावरांची घ्यावयाची काळजी याबाबत कृषी हवामान केंद्राचे संचालक सचिन सूर्यवंशी यांच्यासह कृषी शास्त्रज्ञांनी यावेळी मार्गदर्शन केलं. अमेरिकन कपाशीच्या 3 सरळ वाणांचं लोकार्पण काल परभणी कृषी विद्यापीठात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झालं. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असून कृषी संशोधनाच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जात असल्याचं ते म्हणाले. संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीचं उद्घाटनही काल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालं. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला असून राज्यातल्या कृषी विद्यापीठांनी प्रमुख पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी वापराचं मॉडेल तयार करण्याबाबत संशोधन करावं, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. परभणीतल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या प्रस्तावित नवीन इमारतीचं ई भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झालं. गंगाखेड रोडवरील ब्राह्मणगाव आणि ब्रह्मपुरी या गावाच्या शिवारात या महाविद्यालयासाठी 20 हेक्टर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जागेवर 430 खाटांचं रुग्णालय आणि 100 विद्यार्थी क्षमतेचं वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. हिंगोली विधानसभा मतदारसंघातल्या 271 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी शेतकरी आणि महिला मेळाव्याला संबोधित केलं. शासनाच्या सर्व प्रकारच्या 1,250 सेवा ऑनलाईन देण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या सेवा नागरिकांना घरबसल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून मिळवता येतील, असं ते म्हणाले. आगामी 150 दिवसांच्या कार्यक्रमात ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून लोकांचं जीवन सुकर करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
या सगळ्या सेवा ऑनलाईन पद्धतीनं देण्याचा निर्णय आपण केलेला आहे. येत्या काळामध्ये या सगळ्या सेवा आपल्याला घर बसल्या मिळवता येतील आणि ऑनलाईन पद्धतीने म्हणजे आता या 1250 सेवा आपण व्हॉट्सअपवर आणतो आहोत. व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला या सेवा मिळवता येतील. अशा प्रकारे ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून लोकांचं जीवन सुकर झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आता या 150 दिवसाच्या मिशनमध्ये आम्ही करतोय.
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताची ताकद जगाला दिसली. भारतीय सैन्यानं पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आपलं सामर्थ्य दाखवून दिलं असं मुख्यमंत्री म्हणाले. हिंगोली जिल्ह्यातल्या गोरेगावला तालुका करण्यासंदर्भात विचार केला जाईल असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. हिंगोली इथल्या वैद्यकीय महाविद्यालयाला भारतरत्न नानाजी देशमुख यांचं नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव तसंच औंढा नागनाथ तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ. वसमत इथल्या हरिद्रा संशोधन केंद्राच्या तंत्रज्ञान विकासासाठी निधीसह सर्व प्रकारचं सहकार्य करू असंही त्यांनी आश्वासित केलं. प्रसारभारती प्रसारण आणि प्रसारासाठी सामायिक ऑडिओ व्हिज्युअल पीबी शब्दनं युट्यूबर्स पॉडकास्टर्स आणि व्हिडिओ संपादकांना निःशुल्क सेवा देण्याच्या उद्देशानं नोंदणी करण्यास आमंत्रित केलं आहे. पीबी शब्द कॉपीराईट मुक्त प्रामाणिक आणि वापरासाठी सुरक्षित असं व्यासपीठ आहे. देशभरातले वृत्तविषयक पोर्टल शब्दच्या माध्यमातून दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या विश्वासार्ह स्रोतांपर्यंत पोहोचू शकतात. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
महाबीज सोयाबीन वाण महाबीज किमया मजबूत झाड झुपकेदार शेंगा दणदणीत उत्पादन प्रगतीची माया महाबीज किमया. महाबीज सोयाबीन वाण महाबीज किमया मजबूत झाड झुपकेदार शेंगा दणदणीत उत्पादन प्रगतीची माया महाबीज किमया.
गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात 1,64,875 कोटी इतकी विक्रमी परकीय गुंतवणूक झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ही गुंतवणूक देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या 40% इतकी आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही गुंतवणूक 32% अधिक आहे असं त्यांनी सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत 25,441 कोटी इतकी परकीय गुंतवणूक आली. राज्याची ही घोडदौड अशीच सुरू राहील असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी जनतेचं अभिनंदन केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा 2025-26 वर्षाकरता 33,500 कोटी रुपयांचा पत आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते काल या पत आराखड्याचं विमोचन करण्यात आलं. शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज पुरवठा होण्यासाठी बँकांनी कालबद्ध पद्धतीनं कार्यक्रम राबवावा असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात आशिव ते उजनी दरम्यान 2 ट्रॅव्हल्सच्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. पुणे उदगीर आणि मुंबई उदगीर धावणाऱ्या या खासगी ट्रॅव्हल्स होत्या. जखमींना लातूर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई बसस्थानकावर बसनं चिरडल्यानं एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. काल सकाळच्या सुमारास मृत अंकुश मोरे हे बसमध्ये चढत असताना शेजारी उभी असलेली बस प्रवाशांच्या अंगावरून गेली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जालना शहरासह जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान पुढचे 2 आठवडे राज्यात कोकण वगळता इतर भागात पाऊस कमी होईल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित राहिलेली कामं पूर्ण करण्यास पुरेसा वेळ मिळेल. 12 जूनपासून राज्यात मान्सून परत येण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. दक्षिण कोरियात सुरू असलेल्या 26वी आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत बीडचा अविनाश साबळे आणि ज्योती आराजी यांनी सुवर्ण पदक जिंकलं आहे. अविनाशनं 3,000 मीटर अडथळ्यांची शर्यत हंगामातला नवा विक्रम नोंदवत 8:20 पूर्ण केली. या कामगिरीसह अविनाश या स्पर्धेत गेल्या 36 वर्षात अडथळ्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय अॅथलीट ठरला आहे. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल पहिल्या क्वालिफायर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं पंजाब किंग्सचा 8 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. काल चंदीगडमध्ये झालेल्या सामन्यात पंजाबच्या संघानं प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 101 धावा केल्या. बंगळुरुच्या संघानं केवळ 10 षटकं 2 चेंडूत हे लक्ष्य साध्य केलं. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियानाचा शुभारंभ. विकसित भारतासाठी कृषीचा विकास आवश्यक पंतप्रधानांचं प्रतिपादन. कृषी विद्यापीठांनी उत्पन्न वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. आणि गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात 1,64,875 कोटींची विक्रमी परकीय गुंतवणूक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.